चीनी मंडी .com पॉडकास्ट।
ऊस शेतीसाठी नवी क्रांती। ऊस तोडणीच्या प्रश्नांमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे। ऊस तोडणीसाठी एक विशेष मशीन तयार करण्यात आलं आहे। या मशीनच्या सहाय्यानं ऊस तोडणी सोपी झाली आहे। पानिपत जिल्ह्यातील नारा गावात या ऊस तोडणी मशीनची ट्रायल घेण्यात आली आहे। शक्तिमान कंपनीनं हे मशीन तयार केलं असून शेतकऱ्यांनी ते लाभदायी असल्याचं म्हटलं आहे। नारा गावात धर्मवीर संधू यांच्या शेतीमध्ये शक्तिमान कंपनीच्या नव्या मशीनची ट्रायल घेण्यात आली। त्यावेळी परिसरातील 20 ते 25 गावातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते। कंपनीचे अधिकारी विकास रघुवंशी आणि अमित कुमार यांनी मशीनची माहिती दिली। यापूर्वी देशात महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश आणि तेलंगण या राज्यांमध्ये या मशीनच्या सहाय्यानं ऊस तोडणी सुरू आहे। मशीनची किंमत जवळपास 95 लाख रुपये आहे। तेलंगण राज्यात या मशीनच्या खरेदीवर सरकारनं 75% सबसिडी जाहीर केली आहे। त्यासह मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्येही शेतकऱ्यांना या मशीनसाठी सरकारकडून 35 ते 50% सबसिडी देण्यात येत आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आलेल्या या मशीनच्या सहाय्यानं कमी वेळेत जादा काम करणं शक्य होतं। सरासरी 2 ते 2.5 तासात 1 एकरातील ऊस तोडण्याचं काम हे मशीन करत आहे। सध्या हेच काम करण्यासाठी 10 ते 12 मजुरांना 3 ते 4 दिवस लागतात आणि त्यांना 50 ते 60 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मजुरीही द्यावी लागते। मशीन ऊस तोडणीबरोबरच उरलेल्या पानांचे बारीक तुकडे करून मातीत मिसळण्याचं काम करते। त्यामुळं मातीला जैविक खत तयार होतं। या संदर्भात फफडाना साखर कारखान्याचे अतिरिक्त सरव्यवस्थापक बलवान सिंह चहल मशीन पाहण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्रात पुण्यात गेले होते। त्यावेळी ऊस पट्ट्यात 20 मशीनच्या सहाय्यानं ऊस तोडणी सुरू होती। मशीनच्या ट्रायलवेळी पानिपत साखर कारखान्याचे तसंच नारायणगड साखर कारखान्याचे पदाधिकारी उपस्थित होते।